नमस्कार, जय भीम। मी डॉक्टर नितीन राऊत, आपल्या उत्तर नागपूरचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार। येत्या 20 नोव्हेंबरला आपण जागरूक आणि संवेदनशील मतदाराची जबाबदारी पार पाडणार आहात, तेव्हा आपले मत एकतेसाठी, संविधान वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, महिलांचा अधिकार बळकट करण्यासाठी आणि सर्वधर्म समभावाचे समतामय वातावरण राखण्यासाठी पंजा या चिन्हासमोरील 1 नंबरचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद, नमस्कार, जय भीम।